पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इफिसकरास पत्र अध्याय 2 मराठी इफिसकरास लिहिलेले पत्र अध्याय 2 इफिसकरास लिहिलेले पत्र अध्याय 2 तारण प्राप्ती परमेश्वराच्या कृपेने होते तारण प्राप्ती परमेश्वराच्या कृपेने होते. तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झाला असता तुम्हासही त्याने जिवंत केले, त्यात तुम्ही पूर्वी चालत असा. हे तुमचे कृत्य जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपती म्हणजे आज्ञाभंजक लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या वहिवाटीप्रमाणे असे. त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनास अनुरूपसे मागे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावता इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी परमेश्वर दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परम प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. तुमचे तारण कृपेने झाले आहे, ख्रिस्त येशूमध्ये त्याच्यासह उठविले आणि त्याच्यासह स्वर्गलोकी बसविले, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आपल्यावर जी ममता, तिच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी. तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले नाही तर हे परमेश्वराचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण चांगली कर्मे करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहो. ती कर्मे आपण करावी म्हणून परमेश्वराने ती पूर्वीच योजून ठेवली आहेत. यहुदी व यहुदीतर यांचे ख्रिस्ती मंडळीत ऐक्य आहे. यहुदी व यहुदीतर यांचे ख्रिस्त मंडळीत ऐक्य आहे. यास्तव पूर्वीची आठवण करा. तुम्ही देहाने विदेशी आणि स्वतःला सुंता झालेली म्हणविणाऱ्या लोकांकडून सुंता न झालेले असे म्हणविले जात होता. त्यांची सुंता म्हणजे हाताने केलेली देहाची अशी आहे. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या करारास परके आशाहीन व जगात परमेश्वरहीन असे होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ झाला आहात, कारण तो आपला समेट असा आहे. त्याने दोघास एक केले आणि मधली आड भिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, यासाठी की आपण समेट घडवून आणून आपल्या ठाईत दोघांचा एक नवा मनुष्य उत्पन्न करावा. आणि त्याने वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे परमेश्वराबरोबर त्यांचे एक शरीर करून दोघांचा समेट करावा म्हणून असे केले. त्याने स्वतः येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हास व जे जवळ होते त्यास शांतीची सुवार्ता सांगितली. ह्याच्याद्वारे एका आत्म्यात आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. तर यावरून तुम्ही आतापासून परके व परदेशी नाही तर पवित्र जनांचे एक राष्ट्र व परमेश्वराच्या घरचे आहात. प्रेषित व संदेष्टे यांच्या पायावर तुम्ही रचलेले आहात व ख्रिस्त येशू हाच कोनशिला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक इमारत जोडून रचली असता वाढत वाढत प्रभूच्या ठाई पवित्र मंदिर होते. त्यात तुम्हीही आत्म्याने परमेश्वराच्या वस्तीसाठी एकत्र रचलेले आहात.